नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. उपराष्ट्रपती पदाचेर सीपी राधाकृष्णन वेंचून आयिल्ल्याचे वेंचणूक निरीक्षण अधिकारी पीसी मोदी हांणी अधिकृत घोशणा केली.
I, PC Modi, the returning officer for the Vice Presidential Election 2025, hereby declare that Shri CP Radhakrishnan, Jal Bhushan, Raj Bhavan, Balkeshwar Road, Malabar Hill, Mumbai, has been duly elected to the office of Vice President of India.
उपराष्ट्रपती पदार वेचून आयिल्ले सीपी राधाकृष्णन हांणी दुसऱ्या क्रमांकाच्या संविधानीक पदावेल्या तांच्या निवडीचे वर्णन राष्ट्रवादी विचारसरणीचे जैत अशें केले आनी 2047 मेरेन भारताक विकसित राष्ट्र करपाक काम करपाचे वचन दिले. उपराष्ट्रपती पदाची वेचणूक तांणी 152 मतांच्या फरकान जिखली. विजया उपरांतच्या तांच्या पहिल्या भौशीक भाषणात उपराष्ट्रपतींनी म्हळे की
post is important, but every post has its own limitations. We have to understand that and we have to work within that framework. It is the other side camp said it is a ideological fight, but from the voting pattern we understand the nationalistic ideology has overwhelmingly victorious.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा की भारत आणि अमेरिका हे लागीचे इष्ट आणि सैमिक भागीदार असतात. सोशल मीडिया पोस्टान प्रधानमंत्री मोदी हांणी परत एकदा सांगले की तांकां विश्वास आसा की दोनूय देशांमदल्यो व्यापार वाटाघाटी भारत अमेरिका भागीदारीची अमर्याद क्षमता उघड करपाचो मार्ग मेकळो करतली. दोनूय वटांचे पंगड हे विशीं चर्चा बेगिनात बेगीन पुराय करपा खातीर काम करतात. मोदी हांणी मुखार म्हळे की ते रोखडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचे कडेन उलोवपाक उत्सूक आसात. दोनूय देशांच्या लोकां खातीर उज्ज्वल अधिक समृद्ध फुडार सुरक्षित करपाक राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांच्या वांगडा एकठांय काम करपाची आशा तांणी व्यक्त केली. वस्तू आनी सेवा कर जीएसटीत केल्ल्या सुदारणांनी इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येवपी क्षेत्रांक खास करून ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आनी आयसीटी हार्डवेराक चालना मेळटली. दर कपातीक लागून नागरिकांक आवश्यक उत्पादनां अदीक परवडटली आनी त्याच बरोबर देशांतर्गत उत्पादन मजबूत जातली. एमएसएमई आनी स्टार्टअप्सांक तेंको मेळटलो आनी डिजिटल इंडिया आनी आत्मनिर्भर भारताची उद्दिश्ट साध्य जातली. जीम, सलोन, योगा ह्या सारख्या भलायके विशयक सेवावेलो जीएसटी कमी केला, जाका लागून आमचे तरणाटे फीट आनी हीट दोनूय जातले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां.
जीम, सलोन, योगा जैसे सर्विसेज पर टैक्स कम किया गया है, यानी हमारा नौजवान फिट भी होगा और हिट भी होगा. सरकार आपकी फिटनेस के लिए इतना कुछ कर रही है, तो एक बात मैं बार बार कहता हूँ, आप लोगों को मेरी बात जरूर बताइए कि मोटापा हमारे देश के लिए बहुत चिंता का विषय है, इसलिए खाने का तेल 10% कम करने की शुरुआत करें.
बेंचमार्क देशी इक्विटी निर्देशांक सेंसेक्स आणि निफ्टी आज व्यापाराच्या निमण्या वरात मात्सो वाढलो. निमाणे अहवाल आयले तेन्ना सेन्सेक्स 258 अंकांनी वाढून 81,359 आनी निफ्टी 80 अंकांनी वाढून 24,949 अंकांचेर पावलो. पुड्डुचेरीत आज जागतीक आत्महत्या प्रतिबंध दीस मनयतात. जिल्हाधिकारी कुलोथुंगन, भलायकी संचालक डॉ सेवील आनी राष्ट्रीय मानसीक भलायकी कार्यक्रम अधिकारी बालन हांणी जिल्हाधिकारी कार्यालयातल्यान रॅलीक पाचवो बावटो दाखयलो. वेगवेगळ्या नर्सिंग कॉलेजीतले 300 परस चड विद्यार्थी आनी प्राध्यापकांनी आत्महत्या प्रतिबंधक फलक घेवन वांटो घेतलो. भारतीय हवामान खात्यान फुडले 4 ते 5 दीस उदेंत आनी द्विकल्पीय भारतांत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. उपहिमालयन अस्तंत बंगाल, सिक्कीम, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, आसाम आनी मेघालयांत ह्या म्हयन्याच्या 16 तारखे मेरेन कांय सुवातींनी घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा अशें आयएमडीन सांगलां. फुडले 5 दीस कर्नाटक, दर्यादेगेवेले आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा, केरळ, माहे ह्या वाठारांनी अशीच हवामानाची परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. 17वी आशिया कप 2025 आज सांजे युएईतल्या आबुधाबीत सुरू जाता आनी ह्या म्हयन्याच्या 28 तारखेक सोपतली. उक्तावणाचो खेळ अफगाणिस्तान आनी हाँगकाँग मदीं राती 8 खेळटले. भारत फाल्यां यजमान पंगडा आड पयलो खेळ खेळटलो. भारत आनी पाकिस्तान ह्या म्हयन्याच्या 14 तारखेक आमने सामने येतले. एका दिसाच्या आनी T20 स्वरुपांत आलटून पालटून खेळपी ही सर्त ह्या वेळार T20 स्वरुपांत आयोजीत जाल्या. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.